chinimandi.com podcast.
विजी डेली शुगर मार्केट अपडेट. आज बुधवार 16 सप्टेंबर 2020. डोमेस्टिक मार्केट देशभर बाजारात मागणी स्थिर राहिली. महाराष्ट्रामध्ये 33 साखरेचा व्यापार 3,170 रुपये प्रति क्विंटल राहिला तर 33 चा भाव 3,240 रुपये ते 3,260 रुपये प्रति क्विंटल राहिला. दक्षिण कर्नाटकामध्ये 33 साखरेचा व्यापार 3,290 रुपये ते 3,400 रुपये राहिला तर 33 चा भाव 3,450 रुपये ते 3,500 रुपये प्रति क्विंटल राहिला. उत्तर प्रदेशामध्ये 33 चा व्यापार 3,360 रुपये ते 3,400 रुपये होता. गुजरातमध्ये 33 साखरेचा व्यापार 3,231 रुपये ते 3,235 रुपये प्रति क्विंटल राहिला तर 33 चा भाव 3,251 रुपये ते 3,261 रुपये राहिला. तमिळनाडूमध्ये 33 चा व्यापार 3,390 रुपये ते 3,450 रुपये होता तर 33 चा भाव 3,450 रुपये ते 3,500 रुपये राहिला. इंटरनॅशनल मार्केट. लंडन वर्ल्ड शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $350 प्रतिटन राहिला आणि US शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 11.88 सेंट्स होते. करन्सी आणि कमोडिटी. अमेरिकी डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाचा व्यापार 73.68 मध्ये झाला तर ब्राझिलियन रियलचा व्यापार 5.2290 मध्ये झाला. क्रूड फ्युचर 2,777 रुपये प्रति बॅरल आणि क्रूड WTI $37.70 होते. इक्विटी. BSE सेन्सेक्स 278.72 अंकांनी वर येऊन 39,044.35 अंकावर बंद झाला तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा NSE निफ्टी 81.75 अंकांनी वर येऊन 11,521.80 अंकावर बंद झाला.